मित्रांनो, आपल्या निराशेच्या कडू घोटांना रिचवल्यानंतर थोडीशी हिम्मत परत येते. अजून वाटतं की प्रेम करावं, ते प्रेम करावं भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवूनसुद्धा मेघांपर्यंत पोहोचलेलं. तू स्वप्न होऊन स्तब्ध का, मी स्पर्श करण्या पाहतो, करूनही अवघे प्रयत्न अपुरा मी राहतो. समजून मी जरी तुला रात्र रात्र जागतो, नवी पहाट उत्साह होते, तुझा स्पर्श ताजा वाटतो. चित्र तुझे क्षण क्षण सदा मी कल्पनांनी रेखितो, कधी रेखिलेले अतृप्त होते, मी शोधित चुकांना राहतो. तू एक प्रतिभा चित्रातली, कधी अव्यक्त कल्पना होतेस तू, कधी वेड सदाचे हृदयातले, तर कधी होतेस मनाचा आवेग तू.